प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
I'm not afraid to die.
प्यारो भाईडी इत कार्यक्रम तोन केंजन वाले सबे भावडू ननी सेलक नू प्रभु यीशु न पवित्र नाम ते मेगुन सब तुन नव सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मैं सप्ता उन्द बार फिर स्वागत है उन्डमाकुन आशा है कि इमट सबे प्रभु यीशु न दया ते अच्छा भलो हईत हो अनि अन्ना भी प्रभु न दया ते अच्छा भलो हईयन उन्डे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मेकुन सब तुन प्रभु यीशु न आशीष पुटसी रहे माता होए कार्यक्रम केंजा न बात ते मेकुन सब तुन बहुन लागी था इमंड माकुन अपनो चिट्ठी ते लिखे सी जरूर बतेगी के अमट में हिन्नल प्रभु यीशु से बिंदी के कम इमट सब पुरु विश्वास तल अपनो सारो परेशानी तुन प्रभुन परो वाट सिमट बोल मी वा सब परेशानी तुन हटे कैनल सिर्फ हम विश्वास प्रभुन पर रो मजबूत आयना चाहिए प्यारो भैडी टनी सेलकनिट इमण मा कोने हुने चिट्ठी लिखे सी हमेशा रोहता के मना किट अमण मिवांग चिट्ठी ना आशा की कम ओंडे अमट मिवा सेवत लाई हमेशा तैयार रहियम अनि इमट इत कार्यक्रम ता भरे थे अपनो संगवालड़ुन भी जरूर बतेगी केट आपी वोड भी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन केंजा नोड इदे मावल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवांद ते वड़त भाईडे टनी से लकनेट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया न मुन्ने प्रभु यीशु से बिंदी कम प्यारो भाईडिट इमट भी ना संगने पूर्व विश्वास तल प्रभु यीशु से इहुन बिंती के भैडिट इमट सब घड़ी में कई जोड़क सी अनि कनकनु मुफ्ची इहुन बिंती के पवित्र पवित्र इत पूरो दुनिया तुन बने कहन वाले माउल सच्चो प्रभु नी अमट सब उन्दी बार फिर यीशु मसीह ना नाम ते सच्चो मन तल नी करूं वाई तुलम और अमर निकुन आत्मतल धन्यवाद सियातुलम की इमा माकुन अभी तक अच्छा भलो इरतो नहीं उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल पिसुची इरतो नहीं यु सब मंदिंग लाई भी अमर निकुन मन तल खूब धन्यवाद सियातुलम प्रभु जी इमा राजा नोल राजल अनि प्रभु नोल प्रभु नी आंदी निसमय सी दुनिया ते बोले हिले इम सब तपरो दया क्यान वाले सच्चो प्रभु नी आंदी प्रभु जी इद समय ते बाइबल अध्ययन क्या ले माव सहायता किम उंडे माकुन समझ सेम की अमट भिनिवा पवित्र वचन तुन पड़ा अच्छा तल पुंजिसा के माइकम प्रभु जी इंगा मट बड़ा तलेका कम मवा तलेकान मुन्ने इम्मा पुंदा तोनी कि माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है प्रभु जी अमर निकुन सब मांदे लाई धन्यवाद सीता के इत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तोना आमीन ते वड़त भाईडी टनी से लकनित इमट अपनो सब काम धंधोनु घड़ी में छोड़िक सी प्रभु यीशु ना सच्चो वचन तुन केंजन प्रभु यीशु मेकुन सब तुन खूब बरकत सीवी उन्डे प्रभु जी मिवा जीवते आनंद खुशी अनि मन ते पुरु शांति सियानुल प्रिय दोस्तलुडिट नैन मट अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता किताब तल रोमिड पड़ोडा किताब ते सारुं पाटना आठ वचन तल चौदह वचन लुगुस अध्ययन की कम भैडिट मगर सच्चाई आन की अमट पाप तलाई बपुड़हल सायों बाड़ी की पुरानो मानवाना स्वभाव हमेशा मावा रूपा मक्सिकुन उच्ची मनताई इधरंग ने बपुड़ तक मेंदुलते हैं अमट प्रभु लाई हल साच सके मायो आपी पलुस्ता इंदाना बड़ंग मदलवांद प्यारो भाईडिट ध्यान तलकिन जट नेटल करीबन 2000 साल ना मुन्ने बपोड़ मसीहल क्रूस परो अपनो
जान सीतोल अद्दिया अन्ना अने इमट बोन संग ने सासी हत्ता अमट वो ने ईपी साता मनी वो ने ईपी जिंदो भी आता उन्हें इंगा अमट मसी ने जिंदो आयम इत उन्दी महान सच्चाई आंद इत दिन समझ मायना जरूरी है प्रिय दोस्त लोडित अन्ना मिवा बारेते हल्पुन्नुन पर अन्ना खुद तुन क्रूस परो तरुता लाई हिम्मत हल्की सके मायोन अमट प्रभु न मौत ते शामिल आता प्यारो भाड़ित अनिसेलक ने पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई अमट लैसोड़ आंदम अने फरक फरक भी आंदम बुढ़े यहूदीर बुढ़े दूसरो जाति तोड़ बुढ़े गुलाम बुढ़े स्वतंत्र पर सब ता बत्तीसवा उन्दे ही पवित्र आत्मा ने आसियत्ता अने इहुन अमट उन्दे ही मेंदुल आतोड़म परमेश्वर मा कुन सब तुन उन्दे ही आत्मनल ऊंची सीतोल मेंदुड़ा वर रही उन्दी अंगहल मन्नो अंगलई सोंग आईता कालक इनवल कई ना हिले ते मेंदुड़ा अंग ना हिले आयुन फिर भी मेंदुड़ा अंग मनाता ते प्यारो भैडित यरूशलेम शहर ता भाड़ो कटिया ता क्रूस परो बेनुल मानवान लटके किसी सी तोड़े वास्तव ते वो न बारे दोष हल मंजीता वो न बिल्कुल बांगे भी दोष हल मंजीता दोषी तो अन्ना मंजीतो ना नवं पाप नु वन परो लादे किसी सी तोड़ उल अग्गा नावा अनिमी वांग पाप नु अरेकुन सजा भोगे किसी रहमत वाले इद अत सजा मत्ता जो नाकुन भोगे क्या ना मंजीता भैडित अमट प्रभु ने उन्दी आत्मा आसी हत्ता अमट इद रंग ने प्रभु संग ने सामिला सी हत्ता माँ पाप ना सजा पुट्सी हत्ता है मवन्य आए आसी हत्ता है अमट इंगा इद मांदी पुंतोलाम की मावा पुरानो जीवन मसीह न संग ने क्रूस पर रो तरुची सीतोड़े इद्दे लय मावा पाप वाले महिंदुल पाप तलाय लक मदाना चाहिए बड़की इंगा मुन्ने अमट पाप ता बस तहले इद्दे लय बोल सासी हत्तुल यानी की जुन्न मानवाल वो धर्मी आसी हत्तुल याने वन पाप तल मुक्ति पुट्सियत अनमेकुन सच्चो इंदा तो ना नव केंची नवल रोहतन वाले ना विश्वास बोले क्या तुलते हमेशा ता जीवन वो ना आंद बोल दोषी हेल ठहरे मायोल बोल मौत तल वर्षी जीवन ते अवश्य तल अनि अगर मसीह संग सासी हत्तोड़ते विश्वास क्या तोड़ की बोल संग पिसी भी मदा काटे प्रभु इसु मौत पर रोमाई सिखुन हमेशा ता जीवन तक पिस्तोले बहु न मट प्रकाशन ता किताब उन्दी पाठ ता 18 वचन ते पढ़े माई तो इगा इहुन लिखे माता है इमट पढ़ा ध्यान ताल वचन नो केन जाट अन्ना सदा पिसी मंद का सासी मत तो न पर हुड़ा अन हमेशा लुगुस पिसी तो न सायना आनी साता लोड़ा लोकता चाबी न कर रूम आंद इंगा बहु मांदी नू होड़ी तो नी बड़ंग बड़ंग आंद अने बड़ंग बड़ंग आयल सब मांदी नू लिखे किसी इर्रा अने नावा कई दां येडू सुख हुक अने येडू टवड़ी इव्वे ना इहुन भीत आंद येडू सुख हुक येडू मडलिंग नोड दूध खांदो येडू टवड़ी येडू मंडलिंग आंदो पुत्तोलाट की मसी सासिकुन पिसे ते तुल ते अंडे बो पड़े हैले सानल ಇಂಗ ಒನ್ಪರು ಮೌತ್ ತಬಳಂಗೆ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ. ಆಯೋ ಒಂದ್ ಸಾಸಿ ಹತ್ತುಲ್ತೆ ಒಂದಿಕಾವ ಸಬ್ನ ಪಾಪ್ ತಿನ್ನಲ್ ಸಾಸಿ ಹತ್ತುಲ್. ಪರ್ ಇಂಗ ಪಿಸ್ತೋಲ್ ಅಂದುಲ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಿನ್ನಲ್ ಪಿಸಿತೋಲ್. ಇವನ್ ಇಮ್ಮಡ್ ಬಿ ಅಪಲೋತೋನ್ ಪಾಪ್ ತಿನ್ನಲ್ ಮುರ್ದತ್ ಲೇಕ ಸಂಜೆ ಮಾಡ್ತೆ. ಅನ್ ಈಸು ಮಸೀನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಿನ್ನಲ್ ಪಿಸ್ತಾಲೋಡಿ ಸಂಜೆ ಮಾಡ್ತೆ. ಇದ್ದೇನ್ ಹಿನ್ನಲ್ ಬಿವಂಗ್ ಸಾಯನ್ ವಾಲೆ ಮೈದುಕ್ನೆ ಪಾಪ್ ತುನ್ ರಾಜ್ ಕ್ಯಾ ಮಿನಿ ಸೇಮಡ್ ಕಿ ಅವ್ವೆ ನಂಗ್ ಬುರೋ ವಿಚಾರಕನ ಕಾಬೂತೆ ಮನ್ನಡಿ. ಒಂಡೆ ಓಲ್ ಇದ್ದೇನ್ ಲೈ ಜಿಂದು ಹೈ ಕಿ ಓನ್ ಸಂಗ್ನೆ ಅಮ್ಮಡ್ ಸಂಗತಿ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ಕೊ ಬೋಳ್ ಓನ್ ಪರ್ರೊ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾ ತೋಡ್. ಇದ್ದೇನ್ ಲೈ ಓಲ್ ಮಿಕೋನ್ ಇಂಗಟಾಲ್ ಅರಿಕೋನ್ ಆಖರಿ ಸಮಯ ತಕ್ ಕೇಪಾನು ಜ್ಞಾನ ಕಿಮಿ ವಾಂಗ್ ಪಾಪ್ ನಲ್ ಪಿಸುಚಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋನ್. ಇಂಗ ಅಮ್ಮಡ್ ದೂಸ್ರೋ ಮಂದಿತ್ ಪರ್ರೊ ವಾಸಿರಹೆ ಮಾತೋಣ. ಜೇನ್ ಪರ್ರೊ ಒಳುಲ್ ವಿಶ್ವಾಸಿನ ರೂಪ್ ತೆಮಾಕೋನ್ ಭರೋಸಾ ಇರನ ಚಾಯೇ ಮಾಕೋನಿದ್ ಮಾಂದಿತೋನ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತಸಂಗ್ನೆ ಮಾನಕಿಸಿ ಏತನ ಜರೂರಿ ಹೈಕಿ ರಂಡ್ ಹಜಾರ್ ಸಾಲ್ಕನ ಮುನ್ನೆ ಮಾವಂಗ್ ಪಾಕ್ ಅರ್ಮಿತಿಯ ದೇಸ್ತೆ ಯೂಸುಫ್ ತ ಕವರ್ತೆ ಛುಟಿ ಮಾಸಿ ಹತ್ತು ಪ್ರಬಹುನ್ ಮಸಿಹಲ್ ಕವರ್ ಯಾನಕಿ ಮೋತ್ ತಲ್ ವಾಪಸ್ ಮಲ್ಸಿ ವಾತೊಲೈತಿ ಅಮ್ಮಡ್ ಬಿ ಓನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನ ಜರಿಯ ತಲ್ ಮೋತ್ ತಲ್ ಫಿರ್ ವಾಪಸ್ ಮಲ್ಸಿ ವಾಯ್ತೋಡ್ ಯಾನಕಿ ಪಾಪ್ ತ ಮೋತ್ ತಲ್ ಇಂಗ ಮಾಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹುಕುಮ್ ತ ಪಾಲನ್ ಕ್ಯಾನ ಜರೂರಿ ಹೈ. ಪರಮೇಶ್ವರ್ ಚಾಹಿ ಮಾಯ್ತೋಲ್ ಕಿ ಬೋಲ್ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ತ ಸಾಮರ್ಥ ಸಹಿತಾ ತಾಲ್ ಜೀವನ್ ಕಾಟಗಿ ವೇಲ್ ಓಲ್ ಮೆಂದುಲ್ ತ ಅನುಸಾರ ಅಲ್ಲೆ ಬಲ್ಕಿ ಆತ್ಮ ತ ಅನುಸಾರ ಜೀವನ್ ಕಾಟಗಿ ವೇಲ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಇಂಗ ಪ್ರಭುನ್ ಸಂಗ್ನೆ ಸಾಮಿಲಾಸಿ ಅತ್ತೋಲೆ ಓನ್ ಇಂಗ ಇದ್ ಸಚ್ಚಾಯಿ ತ ಪರ್ರು ಭರೋಸಾ ಕ್ಯಾನ ಹೈ ಕಿ ಓನ್ ಸ್ವೀಕಾರ ಕ್ಯಾನ ಹೈ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಇಮ್ಮಟ್ ಹುಡ್ತಿಡ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾಕುನ್ ವಿಶ್ವಾಸ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಪಿಸುತಾತೋಲೆ ಇದ್ದೇನ್ ಲೈ ಮಾಕುನ್ ವಿಶ್ವಾಸ ತ ಜರಿಯ ತಲೆ ಜೀವನ್ ತುನ್ ಕಾಟೆ ಕ್ಯಾನ ಹೈ ಭಯಡಿಟ್ ಲೈ ಸೋಳ್ ಲೂ ಗೋಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪರ್ರು ಅಪ್ನೋ ಛುಟ್ಕರಾತ್ ಲೈ ಭರೋಸಾ ರೀತೋಡೈ ಪರ್ಬಳಂಗ್ ಓಳ್ ಅಪ್ನೋ ರೋಸ್ತ ದಿಯಾ ತ ಜೀವಂತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪರ್ರು ಭರೋಸಾ ರೀತೋಳೈ ಮಾಕುನ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತಲ್ ಪಿಸ್ಸಿ ಮಂದ ನಾಯಿ ಯಾನಕಿ ಜೀವನ್ ತುನ್ ಕಾಟೆ ಕ್ಯಾ ನಾಯಿ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟ್ ಇಂಗ ಮಟ್ ಅದ್ ಖಾಸ್ ಮಂದಿತ್ ಪರೋ ವಾಸಿ ರಹೆ ಮಾತೋಣ ಇದ್ ವಾಸ್ತವ ತೆ ವ್ಯವಹಾರ ತೆ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ಮಾಂದಿಯಾನ್ ಮೇಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಮ್ನೋ ಪುರ್ಭಕ್ತಿ ತಲ್ ಸಾಮೇಲ್ ಆಯನಾಯಿ ಮಿಗುನ್ ಅಪ್ನೋ ಆಪ್ ತುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಸ್ಯಾನಾಯಿ ಮಿ ವಾಂಗ್ ಮೆಹಂದುಕ್ ನ ಬದ್ದೆ ಬಿ ಅಂಗ್ ಪಾಪ್ ಥಿನ್ನಲ್ ಕಾಮ್ ತೆ ಆಯ್ಲೆ ಮಿನಿಸಿ ಮಟ್ ಕಿ ಬುರಾಯಿ ತ ಹತಿಯಾರ್ ಆಯ್ವಲ್ ಪರ್ ಸಾಸಿ ಒಂಡೆ ಪಿಸ್ತಾಲೋಳ ಲೇಖ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕೈಕನೆ ಮಿಯೋ ಜೀವ ಸೇಮ್ಟ್ ಅನೆ ಮಿ ವಾಂಗ್ ಮೆಹಂದುಕ್ ನ ಸಾರೋ ಅಂಗ್ ಧರ್ಮ ತಂಗ್ ಹತಿಯಾರ್ ಆಯ್ಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಸೇಮ್ಟ್ ಪಾಪ್ ತ ಬದ್ದೆ ಬಿ ಅಧಿಕಾರ ಮಿ ಪರ್ರು ಹೆಲೆ ಆಯೋ ಬಾಳಿಕಿ ಇಮ್ಮಟ್ ಕಾನೂನ್ ತ ಕಾಬೂತೆ ಹೆಲೆ ಪರ್ ದಯಾ ತ ಕಾಬೂತೆ ಆಂದೇಟ್ ಎ ಭಯಡಿಟ್ ಅನ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಇಹುನ್ ದಯಾ ತ ಸುಮ್ರನ್ ಸಿಸಿಮಿವ ಬಿಂತಿ ಕ್ಯಾತೋನ ಮಿಯೋ ಮೇಂದುಡುನ್ ಪಿಸ್ತ ಪವಿತ್ರ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಪಸಂದ್ ಆಯನ್ ಲಯೋ ಚಳಾವ ಕಿಸಿ ತರುಚಿಸಿಮ್ ಇದ್ಮಿವ ಸಚ್ಚೋ ಧರ್ಮ ಸೇವಾ ಆಂದ್ ದುನಿಯತ್ ಲೇಕ ಮಿನಿ ಆಯ್ ಮಟ್ ಪರ್ ಮನ್ ತ ನೌ ತೋ ಆಯನ್ ತಲ್ ಜೀವಂತೆ ಇಹುನ್ ಬದಲೆ ಮಾಸಿ ಹಂಡ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಲು ಅನಿ ಅಸಲ್ ಅನಿ ಮಾನಕ್ಯಾನ್ ಲಾಯೋ ಮರ್ಜಿ ಪುಂಜಿ ಏತ್ ಕೆಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾಕುನ್ ದಯಾದಾನ್ ಸೀತೋಲ್ ಇದ್ದೇನಿ ನಲ್ ಅನ್ನ ಓಡುಲ್ ಓಡುಲ್ ಕಿಸಿ ಮೀಕುನಿತ್ ಇಂದಾತೋನ ಜೀವತೆ ಘಮಂಡ್ ಮಿನಿಕೇಮ ಪರ್ ಬಹುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಕುನ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ದಾನ್ ಸೀತೋಲ್ ಅಹುನ್ ವಿಚಾರ್ ಕಿಮ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಇಗ್ಗ ಮಟ್ ಇದ್ ಪುರಾನೋ ಸ್ವಭಾವ ತಲ್ ಇದ್ ಜೀವಂತೆ ಛುಟ್ಕಾರ ಹಲ್ ಯೋಚಿಸಕೆ ಮಾಯ್ಕೊಂ બહુનેદ વચન તે લિખે માતાઈ આપનો મેંદુલતા અંગનો પરમેશ્વર તોન ઇહુનસેસી સેમટ કી બહુન ઇમટ પાપ તલાઈ સુબ્રત કિસી મત તોડિત બહુન ઇમટ પાપ તોડ ગુલામ મત તોડિત અહુને ઇમટ પ્રભુ નોડ સેવક બને માસીહંટ બાળી કી ઇમટ મોત તા બંધન તલ મુક્તિ યેછી પિસી તે તોડ જઈયત ઇંગા ઇમટ પ્રભુ ને પિસી તોડિત ઇમટ નયો જન્મ યેતી તોડિત મી વસો ભાવ બદલે માસી હત્તા હૈ અપનો અંગનો ધાર્મિકતાના અધિકાર આયન લઈ પરમેશ્વર તા સુપ્રત કિસે સેમટ કિસ્સા બિલકુલ ખાસ માંદી ના ચર્ચા કિસે રહે માતા હૈ પ્યારો ભાઈડિત મી વા અપનો આપતા બળંગ પરેશાની આંદ નાખુન અપનો પરેશાની તો પૂરો ગયા નહીં મીવા જો ભી પરેશાની હૈ અધ્યન પરમેશ્વર તા સુપ્રત કિસી સેમટ બળંગ મીવા સ્વભાવ બુરો હૈ ઇમટ ગુસ્સા તા સ્વભાવ વાલે માનવા લોડ આંદેટ લાલચી આંદેટ ઇમટ ગંદો કામ તે મન તોડિત ચુગલી ગયા તોડિત રાંગન વાલે આંદેટ જ્યાદા વંકન વાલે આંદેટ બાંગે ભી મીવા રૂપા પુરાનો સ્વભાવ તા રૂપ તે બગતા હૈ અધન પરમેશ્વર તા સામનો સુપ્રત કિસી સીમટ યદિ મીવા જ્યાદા વંકાના મીવા પરેશાની હોય તે અધ્યન પ્રભુના સુપ્રત કિસી સીમટ યદિ યુક્ત સબસે પડા પરેશાની આંદ ગંદો કામ ક્યાના યદિ મીવા ભી ઇત પરેશાની હોય તે ઇધ્યન ભી પ્રભુના કાલક ને ઇરસી સીમટ પ્રિય દોસ્તા લોડિત બહુની મઠ છુટકારા તા આનંદ યે તોડિત હૈયડ તે અપનો અંગનું ભી ધાર્મિકતા તા કામ તલાઈ પરમેશ્વર તલાઈ સુપ્રત કિસી સીમટ બુરો મિની માને માઈ કે ઇત પરેશાની પ્રચાર ક્યાન વાલેડ સેવક સેવિકા ના ભી આચે સકે માઈ તાઈ સબ કુછ પ્રભુ ના સુપ્રત કિસી સીમટ પર બહુન ઇમટ ઇત કામ તુન પવિત્ર આત્મા ના સામર્તા જરીય તલ કિસી સકે માઈ તોળમ પવિત્ર આત્મા તુન અપનો જીવન તે કામ કે સીમટ વ્યવસ્થા પુરાનો માનવન કાબુ તે ક્યાં લઈ ફૂટતા હૈ વિશ્વાસી ના રૂપ તે મિકુન પુરાનો સ્વભાવ તા અનુસાર જીવન હલકા ટેક્યા ના હૈ મી કરુમ નયો સ્વભાવ હૈ મિકુન અપનો આપ તુન પરમેશ્વર તા સુપ્રત કિસી સ્યાના હૈ ઇત બાત અલ ખાસ અધિકારાન પ્યારો ભાઈડે તેની સેલકનેટ ઇંગમાવા નેટાઈદ બાઇબલ અધ્યયન તા કાર્યક્રમ ગઈ ખતમ આઈતા હૈ મુન્નેડા કાર્યક્રમ તે મી સે ફિર દુસરો બાર મુલાકાત આયલ પ્રભુ યીશુ મે કોન આશીષ સેવિલ
शक्ति उल चानु
शांति उल चानु शक्ति उल चानु
शांति उल चानु शक्ति उल चानु
शांति उल चानु शक्ति उल चानु
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो 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 नाम ये नगरो
ಶ್ಯಾನುಲ್ ಖುಷಿ ಉಲ್ ಶ್ಯಾನುಲ್ ಆನಂದ ಉಲ್ ಶ್ಯಾನುಲ್ ಖುಷಿ ಉಲ್ ಶ್ಯಾನುಲ್
ಆನಂದ ಉಲ್ ಶ್ಯಾನುಲ್ ಖುಷಿ ಉಲ್ ಶ್ಯಾನುಲ್
ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನೌಲ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ನಾನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನೌಲ್ ಪ್ರಭು ಯೇಸು ನಾನಾ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಪ್ರಭು ಯೇಸು ನಾನಾ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ ಎನ್ನಟ್ರೋ ಯೇಸು ನಾ ಪ್ಯಾರು ಪ್ಯಾರು ನಾಮ
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमाट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ 42 ಚಿಂದ್ವಾಡಾ 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಐ 9070803993 ಮಾವ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಐ gondi@radio882.com ಪತಾ ಉಂದಿ ವಾರ ಒಂಡೆ ಕೇಂಚಿಯೇ ನಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಚ್ಚು ಸರ್ರಿ TWR ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಂಬರ್ ಸಯುಂಗ್ ರಂಡ್ ಚಿಂದ್ವಾಡಾ 480000 ಉಂದಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಾವ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಹೈ 9070803993 ಮಾವ ಇಮೇಲ್ ಪತಾ ಹೈ gondi@radio882.com